तव हस्ताचा स्पर्श लाभता शब्द घेनव माधुरी मधुरते सवे अर्थ हा करी अमृताची बरोबरी शब्द अर्था जोड जैशी नववधू जणू लाजरी कृष्ण कन्हैया हाती शोभे हासरी जणू बासरी तव हस्ताचा स्पर्श लाभता शब्दास ये नव पल्लवी झिरमिरी या सोन पदरी अर्थ नूतन साठवी सौंदर्याचे दर्शन जगता उकलुनी परितो दाखवी कृष्ण कन्हैया हासुनी दावी आपुली ही छबी नवी तव हस्ताचा स्पर्श लाभता शब्दास ये नवरूपडे विविध रंगी अर्थ छटांचे प्रथम दर्शनी कूट पडे लक्षपूर्वक पाहता नव अर्थ त्यातून उलगडे कृष्ण कन्हैया अंगी शोभे सानुले जणू अंगडे।